दशक दुसरा समास सहावा तमोगुण लक्षण श्रीराम मागा बोलिला रजोगुण क्रिये सहित लक्षण आता ऐका तमोगुण तोही सांगिजेल श्रीराम संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण श्रीराम शरीरे क्रोध भरता नोळखे माता पिता बंधु बहिण कांता ताडी तो तमोगुण श्रीराम दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपण स्वये द्यावा विसरवी जीव भावा तो तमोगुण श्रीराम भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे नाना उपाये नावरे तो तमोगुण श्रीराम आपण आपला आपण शस्त्र पात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण श्रीराम डोळा युद्धची पाहावे रण पडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमोगुण श्रीराम अखंड भ्रांती पडे केला निश्चय विघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण श्रीराम क्षुधा जयाची वाढ नेणे कडू अथवा गोड अत्यंत जो का मूढ तो तमोगुण श्रीराम प्रीतिपात्र गेले मरणे तया लागी जीव देणे स्वये आत्महत्या करणे तो तमोगुण श्रीराम किडा मुंगी आणि स्वापद याचा करू आवडे वध अत्यंत तो कृपामंद तो तमोगुण श्रीराम स्त्री हत्या बाळ हत्या द्रव्या लागी ब्रह्महत्या करू आवडे गोहत्या तो तमोगुण श्रीराम विशाळाचे निनेटे विष घ्यावेसे वाटे परवध मनी उठे तो तमोगुण श्रीराम अंतरी धरुनी कपट पराचे करी तळपट सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण श्रीराम कळह भावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे अंतरी द्वेष प्रकटे तो तमोगुण श्रीराम युद्ध देखावे ऐकावे स्वये युद्धचि करावे मारावे की मरावे तो तमोगुण श्रीराम मत्सरे भक्ती सोडावी मत्सरे भक्ती मोडावी देवालये विघडावी फळती झाडे तोडावी तो तमोगुण श्रीराम सत्कर्मे ती नावडती नाना दोष ते आवडती पाप भय नाही चित्ती तो तमोगुण श्रीराम ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीव मात्रास देणे खेद करू आवडे अप्रमाद तो तमोगुण श्रीराम आग्न प्रळये शस्त्र प्रळये भूत प्रळये विष प्रळये मत्सरे करी जीवक्षये तो तमोगुण श्रीराम परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नये त्रास तो तमोगुण श्रीराम भांडण लावुनी द्यावे स्वये कौतुक पाहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण श्रीराम प्राप्त झालिया संपत्ती जीवास करी याता याती कळवळा नये चित्ती तो तमोगुण श्रीराम नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र नलगे सर्व तो तमोगुण श्रीराम स्नान संध्या नेम नसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करी तसे तो तमोगुण श्रीराम ज्येष्ठ बंधू बाप माजे त्यांची वचने न साहे शीघ्र कोपी निघोन जाये तो तमोगुण श्रीराम उगेचि खावे उगेचि असावे स्तब्ध होऊनि बैसावे काही तस्मरेना स्वभावे तो तमोगुण श्रीराम चेतक विद्येचा अभ्यास, शास्त्र विद्येचा हव्यास, मल्ल विद्या भावी जास, तो तमोगुण श्रीराम। केले गळाचे नवस, राडी बेडीचे सायास, काष्ठ यंत्र छेदी जिव्हेस, तो तमोगुण श्रीराम। मस्तकी भदे जाळावे, पोते आंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचू निघावे, तो तमोगुण श्रीराम। देवास शिर वाहावे, काते आंग समर्पावे, पडणी वरून घालून घ्यावे, तो तमोगुण श्रीराम। निग्रह करून धरणे, काते तांगून घेणे, देवद्वारी जीव घेणे, तो तमोगुण श्रीराम। निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून, तो तमोगुण श्रीराम। सकाम जे का अनुष्ठान, काते वायो निरोधन, अथवा राहावे पडोन, तो तमोगुण श्रीराम। नखे केश वाढवावे, हस्तची वर्ते करावे, अथवा वाक शून्य भावे, तो तमोगुण श्रीराम। नाना निग्रहे पीडावे, देह दुखे चरफडावे, क्रोधे देवास फोडावे, तो तमोगुण श्रीराम। देवाची जो निंदा करी, जो आशाबद्धी अघोरी, जो संतसंग न धरी, तो तमोगुण श्रीराम। ऐसा हा तमोगुण, सांगता तो असाधारण, परित्यागार्थ निरूपण, काही एक श्रीराम। ऐसे वर्ते तो तमोगुण, परिहा पतनाश कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण, नभे येणे श्रीराम। केल्या कर्माचे फळ, प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखांचे मूळ, तुटे ना की श्रीराम। व्हावया जन्माचे खंडण, पाहिजे तो सत्वगुण, तेची असे निरूपण, पुढील समासी श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तमोगुण नाम समास सहावा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक दुसरा, समास सातवा, सत्वगुण लक्षण। श्रीराम मागा बोलिला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ श्रीराम। जो भजनाचा आधार, जो योगियांची थार, जो निरसी संसार दुःख मूळ, जो श्रीराम। जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायोज्यता ते श्रीराम। जो भक्तांसा कुंवसा, जो भवार्णवींसा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा, तो सत्वगुण श्रीराम। जो परमार्थाचे मंडण, जो महंतांचे भूषण, रजतमाचे निर्शन, जयाचे नि श्रीराम। जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देवूनी अनिवारी, जन्म मृत्य श्रीराम। जो अज्ञानाचा सेवट, जो पुण्याचे मूळ पीठ, जयाचे नि सापडे वाट, परलोकाची श्रीराम। ऐसा हा सत्वगुण, देही उमटता आपण, तये क्रियेचे लक्षण, ऐसे असे श्रीराम। ईश्वरी प्रेमा अधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक, तो सत्वगुण श्रीराम। संसार दुःख विसरवी, भक्ति मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी, तो सत्वगुण श्रीराम। परमार्थाची आवडी, उठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी, तो सत्वगुण श्रीराम। स्नान संध्या पुण्यशील, अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण श्रीराम. येजन आणि याजन आधेन आणि अध्यापन स्वये करी दान पुण्य तो सत्वगुण श्रीराम. निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण श्रीराम. अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने नाना रत्नांची दाने करितो सत्वगुण श्रीराम. धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण श्रीराम. कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने निकामतीर्थे उपोषणे तो सत्वगुण श्रीराम. सहस्र भोजने लक्ष्य भोजने विविध प्रकारींची दाने निकाम करी सत्वगुणे कामना रजोगुण श्रीराम. तीर्थी अर्पी जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधे देवाळये शिखरे तो सत्वगुण श्रीराम. देवद्वारी पडशाळा पायीरिया दीपमाळा वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण श्रीराम. लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने निववी तापस्यांशी मने तो सत्वगुण श्रीराम. संध्या मठ आणी भुयेरी पायीरिया नदी तीरी भांडार गृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण श्रीराम. नाना देवांची जे स्थाने तेथे नंदा दीप घालणे वाहे आलंकार भूषणे तो सत्वगुण श्रीराम. जेंगट मृदांगटाळ दमामे नगारे काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वरादिक श्रीराम. नाना सामग्री सुंदर देवाळी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण श्रीराम. क्षेत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाणे वाहे चामरे सूर्यापाने तो सत्वगुण श्रीराम. वृंदावने तुळसी वने रंगमाळा सम्मार्जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण श्रीराम. सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने दिवाळी समर्पणे हा सत्वगुण श्रीराम. देवाकारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण श्रीराम. ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण श्रीराम. तीर्थी पर्व मोहोत्सव तेथे जाचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण श्रीराम. हरिकथेसी तत्पर गंधे माळा आणि घुशर घेऊनी उभी निरंतर तो सत्वगुण श्रीराम. नर अथवा नारी येथान शक्ती सामग्री घेऊनी उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. महत्कृत्य सांडूनि मागे देवासये लाग वेगे भक्ती निकट आंतरंगे तो सत्वगुण श्रीराम. थोरपण सांडूनि दुरी नीच कृत्य आंगीकारी तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. देवालागी उपोषण वर्जी तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण श्रीराम. शब्द कठिन न बोले अति नेमेसी चाले योगी देणे तोषविले तो सत्वगुण श्रीराम. सांडूनिया अभिमान निकाम करी कीर्तन श्वेद रोमांच स्फुराण तो सत्वगुण श्रीराम. अंतरी देवाचे ध्यान तेणे निडारले नयन पड़े देहाचे विस्मरण तो सत्व गुण श्रीराम। हरि कथेची अति प्रीति सर्वथा नये विकृति आदिक प्रेमा आदि अंति तो सत्व गुण श्रीराम। मुखी नाम हाती टाळ नाचत बोले ब्रीदावळी घेऊ निलावी पाय धुळी तो सत्व गुण श्रीराम। देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रवळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्व गुण श्रीराम। काही करावा उपाये संसारी गुंतो नकाये उकलवी ऐसे हृदये तो सत्व गुण श्रीराम। संसारासी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्व गुण श्रीराम। असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्य नेमी सदा प्रीती लागे राणी तो सत्व गुण श्रीराम। सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्व गुण श्रीराम। सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो सत्व गुण श्रीराम। पदार्थी न बैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्व गुण श्रीराम। लोक बोलती विकारी तरी आदिक प्रेमाधरी निश्चय बाणे अंतरी तो सत्व गुण श्रीराम। अंतरी स्फूर्ति स्फुरे सस्वरूपी तर्क भरे नष्ट संदेह निवारे तो सत्व गुण श्रीराम। शरीर लावावे कारणे साक्षेप उठे अंतःकरणी सत्व गुणाची करणी ऐसी असे श्रीराम। शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्व गुण जाणावा तया अंतरी आला श्रीराम। आले अतीत अभ्यागत जाऊ नेदी जो भूकिस्त ये धान शक्ती दान देत तो सत्व गुण श्रीराम। तडितापडी दैन्यवाणे आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्व गुण श्रीराम। आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नव्हे कदा शक्तीनुसार ते दे सर्वदा तो सत्व गुण श्रीराम। जेणे जिंकिली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्व गुण श्रीराम। होणार तैसे होत जात प्रपंची जाला आघात दळमळीना जाचे चित्त तो सत्व गुण श्रीराम। एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्व गुण श्रीराम। विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट चळेना तो सत्व गुण श्रीराम। देह आपदेने पीडला क्षुधे तृषेने वोसावला तरी निश्चयो राहिला तो सत्व गुण श्रीराम। श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्व गुण श्रीराम। जयास अहंकार नसे नैराश्यता विलसे जयापासी कृपावसे तो सत्व गुण श्रीराम। सकळांशी नम्र बोले मर्यादा धरुन चाले सर्वजन तोष विले तो सत्व गुण श्रीराम। सकळ जनाशी आर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी वेची जीव तो सत्व गुण श्रीराम। आपकार्या हूनी जीवी परकार्य सिद्धी करावी मरोन कीर्ती उरवावी तो सत्व गुण श्रीराम। पराव्याचे दोष गुण दृष्टीस देखे आपण समुद्रा ऐसी साठवण तो सत्व गुण श्रीराम। नीच उत्तर साहणे प्रत्योत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो सत्व गुण श्रीराम। अन्याये वीण गांजिति नानापरी पीड़ा करिति तितुके हि साठवी चित्ती तो सत्वगुण श्रीराम शरीरे घी ससाहाणे दुर्जनासी मिलो न जाने निंदकास उपकार करणे हा सत्वगुण श्रीराम मन भलती कड़े धावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण श्रीराम सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण श्रीराम जया आवडे प्रातस्नान आवडे पुराण श्रवण नाना मंत्री देवतार्चन करीतो सत्वगुण श्रीराम पर्वकाळी अतिसादर वसंत पूजे सत्तत्पर जयंत्यांची प्रीती थोर तो सत्वगुण श्रीराम विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण श्रीराम कोणी एका सोमारी तयास जाऊनी वारी जीव बंधन मुक्त करी तो सत्वगुण श्रीराम लिंगे लाखोली अभिशेष नामस्मरणी विश्वास देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण श्रीराम संत देखो निधावे परम सुख हेलावे नमस्कारी सर्वभावे तो सत्वगुण श्रीराम संत कृपा होय जयासो तेणे उद्धरिला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणे श्रीराम सन्माग दाखवी जना जोलावी हरिभजना ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण श्रीराम आवडे पुण्य संस्कार प्रदक्षिणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण श्रीराम भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी धातुमूर्ती नाना परी पूजी तो सत्वगुण श्रीराम झळफळित उपकरणे माळा गवाळी आसने पवित्रे सोज्वळे वसने तो सत्वगुण श्रीराम परपीडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य देखोनी हरिख मानी तो सत्वगुण श्रीराम परभूषणे भूषण परदूषणे दूषण परदुःखे शिणे जाण तो सत्वगुण श्रीराम आता असो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त भजे कामना रहित तो सत्वगुण श्रीराम ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा श्रीराम सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञान प्राप्ती सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजेते श्रीराम ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले येथा मती सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास सात्वा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक दुसरा समास आठवा सद्विद्या निरूपण श्रीराम ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणे सद्विद्या आंगी श्रीराम सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे श्रीराम भाविक सात्विक प्रेमळ शांतीक्ष्मा दयाशील लीन तत्पर केवळ अमृतवचनी श्रीराम परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परमसंपन्न आणि उदार आतिशयेसी श्रीराम परमज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत आतिशयेसी श्रीराम वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी श्रीराम राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि नेमक आतिशयेसी श्रीराम वृधाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती श्रीराम कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवद्भजनी अत्यादरे श्रीराम तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत श्रीराम साधू पवित्र पुण्यशील अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी श्रीराम गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुतीमती परीक्षा श्रीराम दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे श्रीराम आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्या कारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका श्रीराम सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक श्रीराम पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती कायाक्लेशी उपासक निग्रहाशी करू जाणे श्रीराम सत्यवचनी शुभवचनी कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी सर्वकाळ श्रीराम वासनातृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वीतरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निःकपट निर्वेशनी श्रीराम सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रासी श्रीराम द्रव्य सुची दारा सुची न्याय सुची अंतर सुची प्रवृत्ती सुची निवृत्ती सुची सर्व सुची निसंगपणे श्रीराम मित्रपणे परहितकारी वाग्माधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र श्रीराम संशय छेदक विशाळ वक्ता सकळ क्लुप्त असोनी श्रोता संशय छेदक विशाळ वक्ता सकळ क्लुप्त असोनी श्रोता कथा निरूपणी शब्दार्था जाऊसनेदी श्रीराम वेवादरहित संवादी संगरहित निरोपाधी दुराशारहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी श्रीराम विमळ ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधनरक्षी श्रीराम सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रांसी श्रीराम भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचार्यवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम येशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती श्रीराम विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्णवंत कुळवंत शुचिष्मंत बळवंत दयाळू श्रीराम युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निःस्पृह वीतरागी श्रीराम असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम रूपलावण्याभ्यासिता नये सहज गुणास न चले उपाये काही तरी धरावी सोये अगांतुक गुणाची श्रीराम ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रांपासी असावी परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक दोन समास नववा विरक्त लक्षण। श्रीराम ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्ये बाणे योगियाचे श्रीराम जेणे सत्कीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे करिता महिमा चढे विरक्तासी श्रीराम जेणे परमार्थ भावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित श्रीराम जेणे सुख उचंबळे जेणे सद्विद्या वोळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित श्रीराम मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया श्रीराम हे लक्षणे श्रवण कीजे आणि सुदृढ जीवी धरिजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी श्रीराम विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी श्रीराम विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रकटवावे श्रीराम विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते येतने करावी विरक्ती आपुली श्रीराम विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराशता धरावी सदृढ जीवेशी श्रीराम विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्ष्मा सांभाळावी अत्यादरेशी श्रीराम विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण श्रीराम विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्ते साबरडी नुपेक्षावी शरणागते श्रीराम विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावे अंतरसाक्ष विरक्ते वोढावा कैपक्ष परमार्थाचा श्रीराम विरक्ते अभ्यास करावा विरक्ते सापेक्ष धरावा विरक्ते वक्तृत्वे उभारावा मोडला परमार्थ श्रीराम विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्य स्तवीत दावे विरक्ते निश्चयाचे करावे समाधान श्रीराम परवे करावी अचाटे चालवावी भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग श्रीराम हरिकीर्तने करावी निरूपणे माझवावी भक्तिमार्गे लाजवावी निंदक दुर्जने श्रीराम बहुतास करावे परोपकार भलेपणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गाचा विस्तार बळेची करावा श्रीराम स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवद्भजन नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्ध असावे श्रीराम। दृढ निश्चयो धरावा संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे श्रीराम। विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी श्रीराम। विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते झिजोन उरवावे सत्कीर्तिसी श्रीराम। विरक्ते विरक्त धुंदावे, विरक्ते साधु ओळखावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन श्रीराम। विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नानास्थाने परमरमणीय श्रीराम। विरक्ते उपाधि करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी श्रीराम। विरक्ते उपाधि करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी श्रीराम। विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न भावे कनिष्ठ पराधीनपणे श्रीराम। विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे श्रीराम। विरक्ते एक देशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी श्रीराम। हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे श्रीराम। कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे श्रीराम। प्रेमळ स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती विदेह स्थिती सहज स्थिती सकळ जाणावे श्रीराम। ध्वनी लक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधि विधाने नाना मतांसे देखणे पाहोन सांडावे श्रीराम। विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र बहुगुणी श्रीराम। विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे श्रीराम। विरक्ते शास्त्रे धांडाळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे श्रीराम। विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपुला म्हणावा विश्वजन श्रीराम। विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेव वावे मुमुक्ष निरूपणे श्रीराम। विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे विवेक बळे श्रीराम। ऐसी हे उत्तम लक्षणे एकावी एकाग्रमने याचा अव्यर न करणे विरक्त पुरुषे श्रीराम। इतुके बोलिले स्वभावे त्यात मानले तितुके घ्यावे, श्रोती उदास न करावे बहु बोलिले म्हणौनी। परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता तेने त्यास पढत मूर्खता येवोपाहे श्रीराम। त्या पढत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोलिले असे सावधान होऊन ऐका श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक दुसरा समास दहावा पढत मूर्ख लक्षण। श्रीराम मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्य बाणे आता एका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम तया नाव पढत मूर्ख श्रोती न मनावे दुःख अवगुण त्यगिता सुख प्राप्त होये श्रीराम बहुश्रुत आणि वित्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरितो एक पडत मूर्ख श्रीराम मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उछेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख श्रीराम आपलेन ज्ञाते पणे सकळास शब्द ठेवणे प्राणी मात्रांसे पाहे उणे तो एक पढत मूर्ख श्रीराम शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे न मोडे तो एक पढत मूर्ख श्रीराम रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतःकरणी वैभव देखो न वाखाणी तो एक पढत मूर्ख श्रीराम समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगात ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख श्रीराम लक्षणे एकोनिमानी वीट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पढत मूर्ख श्रीराम जाणपणे भरी भरे आला क्रोधनावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पढत मूर्ख श्रीराम वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी सीण वचन दयाचे कठिण तो एक पढत मूर्ख श्रीराम श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पढत मूर्ख श्रीराम दोष ठेवी पुढिलांशी तेची स्वये आपणापाशी ऐसे कळेना जयासी तो एक पढत मूर्ख श्रीराम अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निव उणे तो एक पढत मूर्ख श्रीराम हस्त बांधिजे ऊर्णतंते लोभे मृत्य भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पढत मूर्ख श्रीराम स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद वस्तू अंगिकारी तो एक पढत मूर्ख श्रीराम जेणे उणीवये अंगासी तेची दृढ धरी मानसी देह बुद्धी जयापासी तो एक पढत मूर्ख श्रीराम सांडूनिया श्रीपती जो न करी नरस्तुती का दृष्टी पाडिल्यांशी कीर्ती वर्णी तो एक पढत मूर्ख श्रीराम वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हाव भाव देवा विसरे जो मानव तो एक पढत मूर्ख श्रीराम भरोन वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी पाषांड मत्थावरी तो एक पढत मूर्ख श्रीराम वित्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो जालागे जगी तो एक पढत मूर्ख श्रीराम श्रवण होता अभ्यांतरी गुणदोषाची चालना करी परभूषणे मत्सरी तो एक पढत मूर्ख श्रीराम नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रिये विण ब्रह्मज्ञान बोले तो एक पढत मूर्ख श्रीराम न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पढत मूर्ख श्रीराम आदर देखो नि मन धरी कीर्ती विण स्तुती करी सवेची निंदी अनादरी तो एक पढत मूर्ख श्रीराम मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पढत मूर्ख श्रीराम प्रपंचवीशी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे आधार तो एक पढत मूर्ख श्रीराम येथार्थ सांडूनि वचन जो रक्षून बोले मन ज्याचे जिने पराधेन तो एक पढ़त मूर्ख श्रीराम सोंग संपाधी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पढ़त मूर्ख श्रीराम रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपुले अवगुण स्वहित आपले आपण नेणे तो एक पढ़त मूर्ख श्रीराम निरूपणे भले भले श्रोते येवून बैसले क्षुद्रे लक्षूरी बोले तो एक पढ़त मूर्ख श्रीराम शिष्य जाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पढ़त मूर्ख श्रीराम होत असता श्रवण देहास आले उणेपण क्रोधे करी छिण छिण तो एक पढ़त मूर्ख श्रीराम भरोन वैभवाचे भरी सद्गुरुची उपेक्षा करी गुरु परंपरा चोरी तो एक पढ़त मूर्ख श्रीराम अज्ञान बोलोन करी स्वार्थ कृपणा ऐसा सांची अर्थ अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पढ़त मूर्ख श्रीराम वर्तल्या वीण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पढ़त मूर्ख श्रीराम भक्ति मार्ग अवघा मोडे आपणा मधे उपंढर पड़े ऐसिये कर्मी पवाडे तो एक पढ़त मूर्ख श्रीराम प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पढ़त मूर्ख श्रीराम त्यागा वया अवगुण बोलिले पढ़त मूर्खाचे लक्षण विचक्षणे नीऊन पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रीराम परम मूर्खा माजी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुखा ऐसे दुख आणीक नाही श्रीराम तेची पुढे निरूपण जन्म दुखांचे लक्षण गर्भवास हा दारुण पुढे निरूपला श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे पढ़त मूर्ख लक्षण नाम समास दाहवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।